आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 मध्ये पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार एफटीए हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफनं कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस. या निमित्तानं ठिकठिकाणी ताझिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने 21 जून रोजी झालेल्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तरतालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तरतालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी कॅराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उद्ध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ई च्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ई मध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम टी20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.